नमस्ते, मी गुलनाज हजरत पाशा काझी उर्फ सौ गुलनाज इम्रान काझी मंगळवेढा नगर परिषद प्रभाग 10B मधून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि महायुतीमधून आणि पाणीदार आमदार माननीय समाधानदादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढत आहे. तरी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मतरूपी आशीर्वाद देऊन मला विजयी करा. धन्यवाद.